Yes, 93.5 Red FM वर आठ वाजून 49 मिनिट झाले. तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये रविवार दिवसभर झालेला पाऊस आणि या पावसामुळे धरणामधल्या पाणी साठ्यात झालेली वाढ, या सगळ्यांचं प्रत्यंतरण जे आहे, या सगळ्यांचं आउटपुट जे आहे ते नदीला येणारा पूर, यामध्ये होतं. एकूणच आपल्या गोदेला सुद्धा बराचसा पूर आला. या गोष्टीचं इंटिमेशन स्पेशली त्या लोकांना जी मंडळी तिकडं गोदा परिसराच्या आजूबाजूला राहतात, जिकडं घरं आहेत, काहींची दुकानं आहेत, त्यांना आधीपासूनच इंटिमेट करण्यात आलं होतं. आणि कालच्याला तर जवळजवळ आपला जो दुतोंडा मारुती आहेत त्याच्या गदेपर्यंत पाणी आलं होतं. आज सकाळी सुद्धा मी बघून आलो तर तो जो राक्षस मारुतीनं चिरडलाय पायाखाली तो पूर्णपणे पाण्यात होता. आत्ता सुद्धा सकाळच्याला येत असताना आणि काल तर माहोल इतका सुंदर होता तिकडं पूर पाहण्यासाठी लोकांची गर्दी बरीच होत असते. आणि काल त्यातल्या त्यात प्रदोष म्हणजे आपलं ग्रामदैवत कपालेश्वराचं पालखीचा अभिषेक असतो गोदा तीरावर, तो सुद्धा पात्रात न करता पाणी साचलं असल्यामुळे वरती करण्यात आला होता, वरच्या पायऱ्यांवरती करण्यात आला होता. फार चांगली एक गोष्ट घडते आहे, पाणी साठा वाढतो आहे, पण दुसरीकडं लोकांचं तर सेल्फ्या घेणं काही थांबत नाही आहे राव. पूर आलेला आहे, पाणी वाढलेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, तरी सुद्धा आम्ही पाणीपात्राच्या इथं उभं राहणार आणि सेल्फ्या काढणार. बरं एकटं सेल्फ्या काढणं असं फॅड पुसू दा, ग्रुप सेल्फी वगैरे, मग त्यात सगळा परिवार, बायको सोबत, पोरं लहान लहान, अरे नका करूये सेल्फ्या वगैरे काढून ना, काही होणार नाहीये. हा मूर्खपणा कुठंतरी आपण थांबवला पाहिजे. काय वाढलेलं पाणी असतं आणि लहान लहान मुलं जर तुमच्या सोबत असतील तर ही रेस घेणं खरंच चुकीचं आहे. आता हे समजवून सांगावं लागणं म्हणजे खरंच आणखीन काय काय सांगायला पाहिजे बुवा. अक्षरशः आपल्याला आई सांगायची बघा लहानपणी की बाबा रे हा रुमाल तुझ्या शर्टाला पिन टोचून दिलेला आहे आणि तुला सर्दी झालेली आहे, त्या रुमालाचा वापर आई सांगायची. आता तिथपासून सुरुवाती करायला लागणार आहे लोकांना समजून सांगायचं, बाबांनो सेल्फ्या काढू नका, थांबवा हा वेडेपणा कुठेतरी थांबवा. मॉर्निंग नंबर 1 मध्ये भरे नैना फ्रॉम रावण गाणं येतं थोडा स्वॅट. एन्जॉय, बजाते राहो.